चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलच्या धर्तीवर सरकारनं इथेनॉल मिक्सिंगचं धोरण जाहीर करावं, अमोल कोल्हे। दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे ऊसाचं खूप नुकसान झालं। यामुळे ऊस कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट असून साखर कारखाने ऊर्जित अवस्थेत आणण्याकरिता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारनं इथेनॉल मिक्सिंगचं ठोस धोरण जाहीर करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 34व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। यावेळी कारखान्याच्या विकासाकरिता सत्यशील शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करणार असल्याचं आमदार अतुल बेनके यांनी सांगितलं। यावेळी दिलीप ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केलं। सत्यशील शेरकर म्हणाले, विघ्नहर कारखान्यानं ऊस उत्पादकांना सतत चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आयकर विभागानं विघ्नहर कारखान्याला जास्त भाव दिल्यानं 205 कोटी रुपये कर भरण्याची नोटीस पाठवली आहे। यामुळे कारखाने चालू ठेवणं अशक्य होणार असल्याचं सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केलं। तसंच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं 2018-19 गळितास आलेल्या ऊसास विना कपात 2,950 रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याचं ठरवलं असल्याची माहितीही शेरकर यांनी दिली।